चरण कमल संग चरण
चरण कमल संग लागे पी
कमल संग लागे पी
भगत करो प्रभु की नित नीत आधार
एक ओट
एको आधार नानक मांगे नाम प्रभु सार कर कृपा कर कृपा देवो हर नाम
कर कृपा देवो हर नाम
देवो देवो कर कृपा देवो हर नाम
कर कृपा देवो हर नाम
चाचक जन जाचे प्रभु दान
चाचक जन जाचे प्रभु दान
चाचक जन जाचे प्रभु दान जाचक जन जाचे प्रभु दान जाचे प्रभु दान जाचक मंगे दान दे प्यारिया दे हे प्यारिया देवन हार दातार मैं नित चितारिया निखुट न जाई मूल अतुल भंडारिया खुट न जाई मूल अतुल भंडारिया नानक शब्द अपार तिन सब किछ सारिया जाचक मंगे दान जाचक नाम जाचे जाचे नाम जाचे जाचे
जाचक नाम जाचे जाचे नाम
जाचे जाचे जाचक नाम जाचे जाचे
जाचक नाम जाचे जाचे
जाचक नाम जाचे जाचे
जाचक नाम जाचे जाचे
जाचक नाम जाचे जाचे जाचक नाम जाचे जाचे
जाचक नाम जाचे जाचे
जाचक नाम जाचे जाचे
जाचक नाम जाचे जाचे
जाचक नाम जाचे जाचे
जाचक नाम जाचे जाचे
जाचक नाम जाचे जाचे
जाचक नाम
नाम नाम नाम नाम जाचे जाचे जाचक नाम जाचे जाचे
जाचक नाम जाचे जाचे
जाचक नाम जाचे 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 वाहगुरु 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 वाह जाचे नाम
वाहे गुरु Vaheguru,
Vaheguru, Vaheguru, Vaheguru, Vaheguru, Vaheguru, Vaheguru, Vaheguru, Vaheguru,
Vaheguru,
Vaheguru,
Vaheguru,
Vaheguru,
Vaheguru,
Vaheguru,
Vaheguru,
Vaheguru,
Vaheguru,
Vaheguru,
Vaheguru,
Vaheguru,
Vaheguru,
Vaheguru,
Vaheguru,
Vaheguru,
Vaheguru,
Vaheguru,
Vaheguru,
Vaheguru,
Vaheguru,
Vaheguru,
Vaheguru,
Vaheguru,
Vaheguru,
Vaheguru,
Vaheguru,
Vaheguru,
Vaheguru,
Vaheguru,
Vaheguru,
Vaheguru,
Vaheguru,
Vaheguru,
Vaheguru,
Vaheguru,
Vaheguru, Nanak jachak dar tere, Nanak jachak dar tere, Prabhu tudno mange daan, Prabhu tudno mange daan,
Prabhu tudno mange daan, Prabhu tudno mange daan,
mange daan, mange daan, mange daan, mange tudno mange daan, mange daan. Suguru pyare udasriyan valon itni ku seva pravan karna ji, guru jas gayan karde haan, gurmat vichara karde haan, pata nahi kitniyan ko bhullan galtiyan ho gaiyan hongiyan, aap ji pratakh guru roop bakshan yog ho, anjaan je bacche samajh ke baksh lena, ਤੇ ਆਪਣੀ ਨਾ ਬੱਚਿਆਂ ਦੀ ਝੋਲੀ ਇੱਕ ਅਸੀਸ ਜ਼ਰੂਰ ਪਾ ਕੇ ਭੇਜਣਾ ਹਮੇਸ਼ਾ ਦੀ ਤਰ੍ਹਾਂ ਇੱਕੋ ਹੀ ਮੰਗ ਹੈ ਸਤਿਗੁਰੂ ਜੀ ਇਸੇ ਤਰ੍ਹਾਂ ਆਪ ਮਿਹਰਮਤ ਕਰਕੇ ਆਪਣੇ ਨਾ ਬੱਚਿਆਂ ਨੂੰ ਸੁਮਤ ਬਖਸ਼ ਕੇ ਗੁਰਮਤ ਬਖਸ਼ ਕੇ ਸੰਪੂਰਨ ਦੇਹ ਰੋਗਤਾ ਦੇ ਦਾਨ ਸਿਹਤ ਆਬੀਆਂ ਬਖਸ਼ ਕੇ ਬਾਪੂ ਜੀ ਆਪ ਹਉਮੈ ਤੋਂ ਅਹੰਕਾਰ ਤੋਂ ਬਚਾ ਕੇ ਮਾਇਆ ਦੇ ਪ੍ਰਭਾਵ ਤੋਂ ਬਚਾ ਕੇ ਛਲ ਕਪਟ ਵੈਰ ਵਿਰੋਧ ਨਿੰਦਿਆ ਚੁਗਲੀ ਦਵੈਸ਼ ਦੀ ਭਾਵਨਾ ਤੋਂ ਪਿਤਾ ਜੀ ਆਪ ਬਚਾ ਕੇ ਆਪਣੀ ਸੇਵਾ ਇਸੇ ਤਰ੍ਹਾਂ ਆਪ ਹੀ ਲੈਂਦੇ ਰਹਿਣ ਐਸੀ ਅਸੀਸ ਆਪ ਜੀ ਆਪਣੇ ਨਾਲ ਬੱਚਿਆਂ ਦੀ ਝੋਲੀ ਜ਼ਰੂਰ ਪਾਉਣਾ ਜੀ ਗੁਰਫਤਿਹ ਪ੍ਰਵਾਨ ਕਰਨਾ ਜੀ ਉਹ
ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕਾ ਖਾਲਸਾ ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕੀ ਫਤਿਹ